ਰਸਤੇ ਜਮਦੇ ਰਿਹਾ ਗਰਦਿਤ ਅਮਤੇ ਏਕ ਸ਼ਿਦਾਰੀ वयस्क शेजारी जे प्राध्यापक होते त्यांनी आमच्या दुसऱ्या शेजाऱ्याला त्याचा शर्ट धरून त्याला शिव्या देताना पाहिले. रागाच्या भरात या ब्राह्मण शेजाऱ्याने एका तरुण शेजाऱ्याला शिव्या दिल्या. जोर जोरात शिव्या देताना ऐकल्या. साऱ्या भोसडीच्या बहीण चौथ माधर चौथ या चार शिव्या त्या ब्राह्मणाच्या तोंडून ऐकल्यानंतर माझे कान बऱ्याच वेळ बंद झाल्यासारखे भासले. या चार शिव्या ज्या ऐकायला मिळाल्या या नागपुरी भाषेतल्या